नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। 24,579 केंद्रांवर मतदान होणार आहे। यासाठी 41,897 बॅलेट युनिट्स, 24,579 कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटची तसंच मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। या आधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे। मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत, शौचालयं, प्रतीक्षालयं यांची सोय करण्यात आली आहे। राज्यात एकंदर 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल कीर्तिकर, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे आदी उमेदवार नशीब आजमावत आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या 2021-22 या शैक्षणिक वर्षात 44% वाढल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे। 2014-15 या वर्षात 46 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 2021-22 या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 66 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। विशेष म्हणजे या प्रवर्गातल्या विद्यार्थिनींचं प्रमाण 51% वाढलं आहे, तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींचं प्रमाण 62.2% आणि अल्पसंख्यक समुदायातल्या विद्यार्थिनींचं प्रमाण 42% वाढलं आहे। बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। येत्या 31 मे रोजी मोसमी पाऊस केरळात पोहोचेल असा अंदाज आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं साताऱ्यात भुईंज इथल्या निवासस्थानी आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं। ते 90 वर्षांचे होते। प्रतापराव भोसले यांनी भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे ते 4 वेळा आमदार होते, तसंच सातारा लोकसभा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।